नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षिता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती मुर्मू हांणी भारत रशिया विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी खातीर राष्ट्रपती पुतिनांच्या तेक्याचे आनी वचनबद्धेचे कौतुक केले. सध्या भारत संवसारा खातीर चड वाड आनी उण्या चलनवाडीचे आदर्श आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. गोयांत आयज राती आरपोरा हांगाच्या एका क्लबान उजो लागल्या उपरांत उण्यान उणे 25 जाणांक मरण आयले. ऑपरेशन सागर बंदू खाला चक्रीवादळाचो परिणाम जाल्ल्या वाठारांत गरजेची जोडणी परतून मेळोवपा खातीर काल बेली ब्रिज युनिट व्हरपी 14 C-17 विमान श्रीलंकेच्या कोलंबो शारांत पावले. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत रशिया विशेष आनी विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी खातीर राष्ट्रपती पुतिनांच्या तेक्याचे आनी वैयक्तीक वचनबद्धीचे कौतुक केले. राष्ट्रपतींनी ही भागीदारी शांतता स्थिरता आनी परस्पर समाजीक अर्थिक आनी तांत्रिक प्रगती खातीर समायिक वचनबद्धे खातीर निर्देशीत आसा असे नमूद केले.
भारत रूस पटनाची शांती स्थिरता और परस्पर सामाजिक आर्थिक एवं तकनीकी प्रगति के साझा संकल्प पर आधारित वर्ष 2025 हमारे बहुआयामी संबंधों के लिए अत्यंत सफल रहा है. उच्च स्तरीय राजनीतिक संवाद व्यापार और अर्थव्यवस्था रक्षा सिविल न्यूक्लियर कोऑपरेशन अंतरिक्ष विज्ञान एवं प्रौद्योगिकी शिक्षा संस्कृति तथा पीपल टू पीपल संपर्क सभी क्षेत्र में उल्लेखनीय उपलब्धियां दर्ज हुई.
भारत आणि रशियान 2030 मेरेन द्विपक्षीय वेपार 100 अब्ज डॉलर्स मेरेन वाढोवपाचे वचन दिले. नवी दिल्लीत रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे वांगडा भारत रशिया व्यवसाय माचीत उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दोन्ही फुडाऱ्यांनी हाली केल्ल्यो चर्चा आनी दोन्ही वटांनी क्षमता दर्शयता आनी द्विपक्षीय वेपार लक्ष वेळे आदीच साध्य जातले असे नमूद केले. व्यवसाया खातीर यंत्रणा तयार करतात हाचेर तांणी भर दिला. भारत आणि युरेशियन आर्थिक संघामधलं मुक्त व्यापार कबलातीची चर्चा सुरू झाल्या असे त्यांनी नमूद केला. भारताच्या कुशल कामगाराविषयी उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी
भारत आज दुनिया की स्किल कैपिटल के रूप में उभर रहा है. रूस की डेमोग्राफिक और इकोनॉमिक प्रायोरिटीज को देखते हुए यह साझेदारी दोनों देशों के लिए अत्यंत उपयोगी है. जब हम भारत के टैलेंट को रूसी भाषा और सॉफ्ट स्किल में ट्रेनिंग देंगे तो हम मिलकर एक ऐसी रशिया रेडी वर्कफोर्स तैयार कर सकते हैं जो दोनों देशों की शेयर्ड प्रॉस्पेरिटी को गति देगी.
ईवी उत्पादनाविषयी भारत आणि रशियेमधल्या व्यापार संबंधांचेर त्यांनी सांगले.
भारत अफोर्डेबल एफिशियंट ईवीज टू व्हीलर्स और सीएनजी मोबिलिटी सॉल्यूशन्स में आज ग्लोबल लीडर है. रूस एडवांस मटेरियल का बड़ा प्रोड्यूसर है. हम मिलकर ईवी मैन्युफैक्चरिंग ऑटोमोटिव कंपोनेंट्स और शेयर्ड मोबिलिटी टेक इसमें साझेदारी कर सकते. इससे हम न केवल अपनी जरूरतों को पूरा कर सकेंगे बल्कि ग्लोबल साउथ विशेषकर अफ्रीका के विकास में भी योगदान दे सकते हैं.
केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा आज अहमदाबाद नगरपालिकेच्या 1500 कोटी रुपया परस चढ मॉलाच्या वेगवेगळ्या उदरगतीच्या कामाचे उक्तावण करून बुनियाद घालतले. हे प्रकल्प घरां मुळावी बांदावळ आणि भौशिक सोयी हांचे कडेन संबंधित आसात. दिसभर चलपी कार्यावळीच्या माळेंत मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल हाजीर आसतले. प्रवाशांचे सगळे प्रलंबित रिफंड कळावे करनासतना सुटावे करपाचे निर्देश सरकारान इंडिगोक दिला. रद्द केल्ल्या वा खंडित झाल्ल्या सगळ्या विमानांची परतावो आयज रातच्या 8 वरां मेरेन पुराय करपाची शिटकावणी नागरी विमान मंत्रालयान दिला. इंडिगोन व्हड प्रमाणान विमान रद्द केल्ल्यान देशभरांतल्या प्रवाशांक व्यत्यय आनी असुविधा निर्माण जाल्ल्यान हो निर्देश जारी केला. सध्या भारत संवसारा खातीर चड वाड आनी उण्या चलनवाडीचे आदर्श म्हणून उभो आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. नवी दिल्लीत एका कार्यावळीत उलोवप करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी चालू अर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचो दर 8% जावन देशांतल्या वाढत्या प्रगतीचे प्रतिबिंब आसा असे उक्तायले. जागतिक मळार भारताच्या भूमिकेविषयी उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आव्हानां आनी अनिश्चिततायेन त्रास जाल्ल्यान संवसारान राष्ट्र खंबीरपणान उभे आसा असे म्हणले. लोक आनी सरकारांमधलो विश्वास आता घटमूट जाला असे प्रधानमंत्र्यांनी नदरेक हाडले. पहिली ही व्यवस्था स्वतःच्या लोकांविषयी संशयवादी आशिल्ली पूण आता नागरिक केंद्रीत पद्धतीन शासन सुगम केला असे ताणी मुखार सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावर बी ऐकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है। ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है। टायर ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है। इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी।
मतदार वळेरी पुनरीक्षण नोव्हेंबरा सावन गोयांत सुरू जाला हे विशीं मुखेल वेंचणूक अधिकारी संजय गोयल हांचे कडेन आमचे प्रतिनिधी उलयले।
Special intensive revision in Goa began in early November, with field teams visiting every household to verify voter details. While speaking with Akashvani about this, Chief Electoral Officer Sanjay Goyal highlighted that
see, as on today, almost 99.2% immigration forms have been received there. So we are well within time, though the last date is 11th of December. Out of this, almost 95,000 people we have found as absent, shifted, death, duplicate, and another around 2.2 lakh voters are those which where the we have been not able to map their 2002 roll with the current name. So in these cases, notice will be issued. So my request to the voter is that there are still around 15,000 left out immigration forms. So please complete the process so that we can complete it. And another is that those in the ASTD list, we will publish it separately offline and online. So if anybody feels that the name is wrongly struck off, then they also come with their and then ERO will see it, and if it is found correct, the name will be included in the final.
His message to all voters across Goa: participate actively, verify your details, and help maintain an accurate and transparent electoral roll. निखिल उपाध्याय, आकाशवाणी न्यूज, पणजी।
गोयांत काल राती उसरा आरपोरा हांगाच्या एका क्लबान उजो लागल्या उपरांत उण्यात उणे 25 जाणांक मरण आयले। तातूंत चडशे नाईट क्लबाचे कर्मचारी आणि आरपोरा हांगाचे 4 पर्यटक आसले। पुलिसांनी दिल्ले माहिती प्रमाण दर्यादेगेवेल्या राज्यातल्या बागा हांगाच्या बर्च बाय रोमियो लेन नावाच्या क्लबान मध्यान रातच्या सुमाराक हो उजो लागलो। मध्यान राती सुमार सिलिंडर स्फोटाक लागून हो उजो लागला असो दुबाव असा। 6 जण जखमी झाल्यात आणि त्यांचे उपचार चालू असतात। उजो पालोवपी दळ, आपत्कालीन सेवा दळ आणि DGP सहित वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि उत्तर गोय जिल्ह्यातले पोलीस पंगड घडणुकेच्या सुवातेर असतात आणि तांणी परिस्थिती नियंत्रित हाडल्या। मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी चडशे लोक घुसमटून मरण आयले आणि उजो पालोवपाची सुरक्षेची सक्तीचे पालन करिनासतना क्लब काम करतात असे नदरेक हाडले। योग्य तपासणी करिनासतना परवानगी दिवपी अधिकाऱ्यांसहित जापसालदारकांचेर खोर कारवाय करपाची शिटकावणी तांणी दिल्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुःख उक्तायला। सोशल मीडिया पोस्टान राष्ट्रपती मुर्मू हांणी आपले दुःख उक्तायला आणि ह्या कठीण काळात दुःखी कुटुंबांक बळगे मेळचे अशी आस्त बाळगिल्या। तसेच जखमी लोकांक बेगीन बरे जावचे म्हणून राष्ट्रपतींनी प्रार्थना केल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ही घडणूक दुःखाची असा असे म्हणला। सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी जखमी झाले लोक बेगीन बरे जावचे अशी आस्त उक्तायल्या। तसेच प्रधानमंत्री गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे कडेन हे परिस्थिती विशीं उलयले आणि सांगला की राज्य सरकार बाधितांक शक्य तितली मजत दिवची असे तांणी सांगला। प्रधानमंत्री राष्ट्रीय मजत निधीतल्यान मरण आयिल्ल्या लोकांच्या कुटुंबांक 2 लाख रुपया एक्स ग्राशिया दितले आणि प्रधानमंत्र्यांनी जाहीर केला की जखमीक 50,000 रुपया दिवपाचे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जायत्या मुळाव्या साधन सुविधा आणि जोडणी प्रकल्पाचे उक्तावण करतले। आयज लडाखातल्या लेह जिल्ह्यातल्या शोक हांगा मुखेल कार्यावळी जातल्यो, जय महत्वाच्यो बोगद्यांचे उक्तावण करपाची येवजण असा। रस्ते, पूल, बोगदे आदी सहित प्रकल्पांक लागून फुडें वाठारांनी तशेंच जम्मू काश्मीर आणि लडाखातल्या पयसुल्ल्या गांवांनी हेर राज्या भायर जोडणी सुदारतली। ऑपरेशन सागरबंधू खाला चक्रीवादळाचो परिणाम जाल्ल्या वाठारांत गरजेची जोडणी परतून मेळोवपा खातीर काल बेली ब्रिज युनिट व्हरपी 4th C-17 विमान तिसरे विमान श्रीलंकेच्या कोलंबो शारांत पावले। सोशल मीडियाचेर विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीर जयस्वाल हांणी हे सांगले। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत रशिया विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी खातीर राष्ट्रपती पुतीनांच्या तेक्याचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले. सध्या भारत संवसारा खातीर चढ वाढ आणि उण्यात चलनवाढीचे आदर्श असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. गोयांत आयज राती आरपोरा हांगाच्या एका क्लबान उजो लागल्या उपरांत उण्यात उणे 25 जणांक मरण आयले. ऑपरेशन सागरबंधू खाला चक्रीवादळाचो परिणाम जाल्ल्या वाठारात गरजेची जोडणी परतून मेळपा खातीर काल बेली ब्रिज युनिट व्हरपी 14 C-17 विमान श्रीलंकेच्या कोलंबो शारांत पावले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.